ಸಾಂಬ ಸದಾಶಿವ ಸಾಂಬ ಸದಾಶಿವ ಸಾಂಬ ಸದಾಶಿವ ಸಾಂಬ ಸದಾಶಿವ ನಾಮ ಮುಖೀರಾಹೋ
ಮನುಜ ನಾಮ ಮುಖೀರಾಹೋ ಮನುಜ ನಾಮ
ಹರ ಶಂಕರ ನಾಮ ಶಿವಾಸೆ ಹರ ಹರ ಶಂಕರ ನಾಮ ಶಿವಾಸೆ ಜೇತಾನಿ ಶಿದಿನಿ ಅಪುಲೇ ವಾಸೆ ಜೇತಾನಿ ಶಿದಿನಿ ಅಪುಲೇ ವಾಸೆ ಭಯ ನುರಲೆ ತ್ಯಾಣ ಭವಾಸೆ ಭಯ ನುರಲೆ ತ್ಯಾಣ ಭವಾಸೆ ನಾಮ ಮುಖೀರಾ ಭಾಲಿ ಚಂದ್ರಮಾ ಜೂಟಿ ಗಂಗಾ ಭಾಲಿ ಚಂದ್ರಮಾ ಜೂಟಿ ಗಂಗಾ ಭಸ್ಮ ವಿಲೇಪನ ಸರ್ವಾ ಅಂಗಾ ಭಸ್ಮ ವಿಲೇಪನ ಸರ್ವಾ ಅಂಗ ಧ್ಯಾನ ಶಿವಾಸೆ ಕರಿ ಭವಭಂಗ ಧ್ಯಾನ ಶಿವಾಸೆ ಕರಿ ಭವಭಂಗ ನಾಮ ಮುಖೀರಾ
ಮನುಜ ನಾಮ ಮುಖೀರಾ
ಡಿಮಟಿ ಮಟಿ ಮಟಿ ಡಮರು ವಾಸೆ ಡಿಮ 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 ಡಮರು ವಾಸೆ ಡಮರು ಡಮರು ಡಿಮ 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 ಡಮರು ವಾಸೆ ಹರ ಹರ ಶಬ್ದ ಗಿರಿವರ ಗಾಸೆ ಹರ ಹರ ಶಬ್ದ ಗಿರಿವರ ಗಾಸೆ ನಮಿ ನಾರಾಯಣ ಶಂಕರ ಗಿರಿಜೆ ನಮಿ ನಾರಾಯಣ ಶಂಕರ ಗಿರಿಜೆ ನಾಮ ಮುಖೀರಾ
ಮನುಜ ನಾಮ ಮುಖೀರಾ ಮನುಜ ನಾಮ ಮುಖೀರಾ ಮನುಜ
ಸಾಂಬ ಸದಾಶಿವ ಸಾಂಬ ಸದಾಶಿವ ಸಾಂಬ ಸದಾಶಿವ ಸಾಂಬ ಸದಾಶಿವ ನಾಮ ಮುಖೀರಾ
ಮನುಜ ನಾಮ ಮುಖೀರಾ ಮನುಜ
ನಾಮ ಮುಖೀರಾ ಗೋಕರ್ಣ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ 3 ವರ್ಷಗಳ ವಾಸ್ತವ್ಯಾನಂತರ ಶ್ರೀಪಾದ ಶ್ರೀವಲ್ಲಭ ಶ್ರೀಶೈಲ್ಯಾವರ್ ಗೆಲೆ ಆಣಿ ಕಾಹಿ ಕಾಳ ಥಂಬೂನ್ ಶ್ರೀಶೈಲ್ಯಾನಂತರ ಗಿರಿ ಪರ್ವತ ಕೈಲಾಸ ನಿವೃತ್ತಿ ಸಂಗಮ ಯಾ ಕ್ಷೇತ್ರ ಭೇಟಿ ದೇವೂನ್ ನಂತರ ತೆ ಕುರುಪುರಲ್ಲಿ ಆಲೆ ತೇಥೂನ ಪುಢೆ ಕುರವಪುರ ಪವಿತ್ರ ಕೃಷ್ಣಾಬಾಯಿ ಸೇ ನೀರ ಯಾತ್ರಾ ಲೋಟೆ ಅಪಾರ ಶ್ರೀ ಗುರುಂಸೆ ದರ್ಶನ ಶ್ರೀಪಾದ ಶ್ರೀ ವಲ್ಲಭಾಂಚಾ ದರ್ಶನಾಲ ಯಾ ಕುರುಪುರಮಧ್ಯ ಅಕ್ಷರಶಃ ಯಾತ್ರಾ ಲೋಟ್ಲಿ ಭಕ್ತಾಂಶಿ ರೀಘಾವಿ ಯಾಸ್ ಕುರುಪುರಿ ಏಕ್ ಅತ್ಯಂತ ಸದಾಚಾರಿ ಆಣಿ ವಿದ್ವಾನ್ ಬ್ರಾಹ್ಮಣ ರಾಹತ ಹೋತ ತ್ಯಾಚಿ ಪತ್ನಿ ಸುದ್ಧಾ ಸತ್ವಶೀಲ ಹೋತಿ ಪಣ ಸಂತಾನ ಸೌಖ್ಯ ಯಾನ ಹೋತ ಮುಲ ಝಾಲಿ ಪಣ ತಿ ಜನ್ಮದಾಸ ಮರಾಯಿಸಿ ಸಂತತಿಸಾಠಿ ಉಭಯತಾನಿ ಅನೇಕ ವ್ರತ ಉದ್ಯಾಪನ ಕೇಳಿ ಅನೇಕ ದೇವದೇವತಾನಾ ನಮಸ್ಕೇಲೆ ಪಣ ಕಾಹಿಹಿ ಉಪಯೋಗ ಝಾಲಾ ನಾಹಿ ಏಕಚ ಮುಲಗಾ ವಯಾನಿ ವಾಡಲಾ ಪಣ ಮೂಢ ಹೋತಾ ಮಂದಮತಿ ಹೋತಾ ಸೂರ್ಯಾಪೋಟಿ ಶನೇಶ್ವರ ಮಂಟಾ ತಶಿ ಅವಸ್ಥಾ ಮೌಂಜಿ ಮಂದನ ಝಾಲ ತರಿಸುದ್ಧಾ ಕಾಹಿಹಿ ಫರಕ ಪಡಲಾ ನಾಹಿ ಕಾಹಿ ಕಾಹಿ ವೇಳಾ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಚಿಡೂನ್ ತ್ಯಾಲಾ ಮಾರಾಯಸಾ ಪತ್ನಿ ಮ್ಹಣಾಲಿ ಜರ ಕಾ ಪುನಃ ತುಮ್ಹಿ ತ್ಯಾಲಾ ಮಾರಾಲ್ ತರ ಮೀ ಯಾ ಕೃಷ್ಣೇತ ಉಡಿ ಟಾಕೂನ್ ಜೀವ ದೇನ್ ಬ್ರಾಹ್ಮಣನ ಮರಣ ಬಂದ ಕೇಳ ಪಣ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಆತಲೇ ಆಹಾತ ಯಾ ಮುಲಾವ್ರ ಖೂಬ್ ಚಿಡಾಯಸ ಆಣಿ ಅಶಾತಸ್ ಮುಲಾಚ್ಯಾ ಚಿಂತನೆ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಮೃತ್ಯುಮುಖಿ ಪಡಲಾ ತೆವ್ಹಾ ಲೋಕ ತ್ಯಾ ಮುಲಾಚಿ ನಿಂದಾ ಕರೂ ಲಾಗಲೆ ಚಿಡವೂ ಲಾಗಲೆ ಹಿಣವೂ ಲಾಗಲೆ ತೆ ಸಹನ ಝಾಲ ನಾಹಿ ಆಣಿ ಮ್ಹಣೂನ್ ದೋಘೇಹಿ ಮಾಯಲೇಕ जीव देण्यासाठी कृष्णेच्या तीरावरती आले. तेथे श्रीपाद श्री वल्लभयती स्नान करीत होते प्रभाती. पाहून ती सद्गुरु मूर्ती दोघे पायी लागले. आपला दुःख सांगून ब्राह्मण स्त्री म्हणाली, हे प्रभो, किमान पुढील जन्मी मला ब्रह्मवेत्ता मुलगा होईल असा वर द्या. श्रीपाद श्रीवल्लभाने तिला शनीप्रदोष व्रत करायला सांगितलं आणि त्या अज्ञानी मुलाच्या मस्तकी हात ठेवला. तो त्या क्षणी वेदत्रय उत्पन्न झाला. या दोघांनीही श्रीचरणी लोटांगण घातलं तेव्हा गुरुवर तिला म्हणाले, शनीप्रदोष व्रत केल्यामुळं तुझी इच्छा पुढील जन्मी उमानाथ पूर्ण करील. असे परमदयाळू श्रीपाद श्रीवल्लभ त्यांचं वास्तव्य त्या ठिकाणी असतानाच एक रजक कपडे धुवायला नित्य यायचा. जाता येता तो श्रीपाद श्रीवल्लभांना श्रद्धेनी आणि प्रेमाने नमस्कार करायचा. त्यांना आपला नियम कधीच चुकवला नाही. एके दिवशी हा रजक कपडे धुत असताना एक यवन बादशाह आपल्या लवायजमासह नौका विहार करण्यासाठी कृष्णेच्या प्रवाहात आला होता. मंगलवाद्य वाजत होती. राण्या शृंगार करून आल्या होत्या आणि नर्तकी नाचत होत्या.
गाती नाचती नर्तकी पदिचे नूपुर ऋणु झुणु करीते. पदिचे नूपुर ऋणु झुणु करीते. मृदंग धुमकिट धुमकिट बोलती. मृदंग धुमकिट धुमकिट बोलती. वीणा झंकारती. गाती नाचती नर्तकी.
हे दृश्य पाहून रजक मनोमन खिन्न झाला. मनात म्हणतो, हे कसले आमचे जिणे. आम्ही जन्मभर जगाचे कपडे धुवायचे. आमच्या नशिबात हा विलास नाही. खिन्न मनानेच हा प्रभूंच्या पुढं आला. नमस्कार करून जायला निघणार. एवढ्यात प्रभूने त्याला हाक मारली आणि म्हणाले, रजका, राजविलास पाहून तू खिन्न झालास ना. त्यानं हात जोडले, म्हणाला, होय महाराज. प्रभू म्हणाले, रजका, मला सांग, तू हे वैहो या जन्मी भवणार की पुढल्या जन्मी. रजक म्हणाला, महाराज, मी आता थकलो आहे. आता काय उपयोग ह्या राज्यभोगाचा. बालपण किंवा तरुणपणातच राज्यभोग भोगण्यास योग्य असतो. प्रभू म्हणाले, ठीक आहे, तू पुढच्या जन्मी विदुरानगरीमध्ये यवनकुळी राजा होशील. जा. रजक म्हणाला, महाराज, यवनकुळी जरी मी राजा झालो तरीसुद्धा माझी स्मृती आणि मती स्थिर राहावी. त्याही जन्मी आपलं दर्शन मला व्हावं असं मला वाटतं. त्या श्रीपाद श्रीवल्लभ म्हणाले, तथास तू, काही हरकत नाही. तेथे माझे दर्शन होईल पुन्हा तुझं कारण. त्यावेळी ब्रह्मज्ञान होऊन मुक्त होशील तू. मीही नृसिंह सरस्वती नामे होणार आहे यती. ऐसे श्रीपाद सांगती तया रजका कारणे. कालांतराने तो रजक मरण पावला. त्यानंतर काही दिवसांनी अश्विनवद्य द्वादशीसी नक्षत्र मृगराज परियेसी श्री गुसु बैसले निजानंदेसी अदृश्य झाले गंगेत. अश्विनवद्य द्वादशीला म्हणजे गुरुद्वादशीला श्रीपाद श्रीवल्लभांनी अवतार कार्य संपवलं. अदृश्य झाले. जरी ते अदृश्य झाले तरी त्यांचं कार्य मात्र चालूच होतं. ते इतरांना अदृश्य होते पण भक्तांची काळजी घेतच होते. श्रीपाद श्रीवल्लभांचा एक भक्त, एक व्यापारी, तो प्रतिवर्षी करोबराला यायचा. त्यानं एकदा नवस केला की, महाराज, मला माझ्या धंद्यामध्ये भरपूर फायदा जर झाला तर मी करोबरामध्ये सहस्र भोजन घालीन. नवस करून तो व्यापारी व्यापाराकरता दुसऱ्या गावी गेला, प्रवासाला गेला. त्याला यावेळी भरपूर नफा झाला. त्यामुळे तो अतिशय उत्साहाने आनंदाने आणि प्रेमाने प्राप्त धन घेऊन करूपूरला जायला निघाला. बरोबर घेतले बहुत धन, बरोबर घेतले बहुत धन, निघाला कुरुपुरा आपण ते तस्करानी पाहून, पंथी त्यास गाठिले। धनाच्या लोभाने तस्करांनी त्याला मार्गामध्ये गाठला, आम्ही सुद्धा करोपुरला जातो तर आपण सोबतीने जाऊया असं म्हणून दोन दिवस बरोबर राहिले चालले आणि ब्राह्मणाला विश्वासात घेऊन त्यांनी त्याला ठार मारला। तस्कराने अक्षरशः त्या ब्राह्मणाचे मस्तक धडावेळ केलं आणि त्याचं धन घेऊन ते पळून जाऊ लागले। मात्र भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्री वल्लभ यांना ते सहन झालं नाही। त्या क्षणी हाती त्रिशूल घेऊन ते तिथे प्रगट झाले, धावून आले आणि त्यांनी त्या तस्कराला ठार मारलं। त्यातील एक तस्कर भयभीत होऊन तो प्रभूंना शरण आला, त्याला प्रभूंनी अभिवादन दिलेलं आहे। दत्त दाधाव घेती भक्त संकटी, दत्त दाधाव घेती भक्त संकटी, त्रिशूल शूल धरुणी करी, त्रिशूल शूल धरुणी करी, प्रगटले वनांतरी, प्रगटले वनांतरी, तस्करासी ठार करी, तस्करासी ठार करी, भक्त रक्षिती, दत्त दाधाव घेती भक्त संकटी, दत्त दाधाव घेती भक्त संकटी, भक्त संकटी, भक्त संकटी। जेव्हा प्रभूंनी तस्करांना ठार मारलं तेव्हा त्यातील एक शरण आला आणि म्हणाला, महाराज मी निरपराध आहे, मी यांच्याबरोबर आलो पण हे सर्व याला ठार मारतील याची मला कल्पनाही नव्हती, तरी मला अभय द्यावं। ऐकून तस्कराची विनंती, ऐकून तस्कराची विनंती, श्रीपाद तया ते बोलाविती, हाती देवोनिया विभूती, विप्रावरी प्रोक्षी म्हणे। श्रीपाद श्री वल्लभांच्या आज्ञेनुसार तस्करानं विभूती ब्राह्मणाच्या शरीरावर आणि मस्तकावर लावली। त्या क्षणी हा ब्राह्मण व्यापारी जिवंत झाला, दरम्यान सूर्योदय झाला आणि श्रीपाद श्री वल्लभ अदृश्य झाले। उदिमाने तस्कराला विचारलं, तू असा मला धरून का बसला आहेस? तस्करांनी घडला वृत्तांत सांगितला आणि म्हणाला, तो तापसी आत्तापर्यंत इथंच उभा होता, त्यानेच तस्करांना ठार मारून तुला जीवदान दिलेलं आहे, तुझ्यासाठी मलाही त्याने अभय दिलं, मला वाटतं तो तापसी सामान्य कोणी नाही आहे। होईल ईश्वरी त्रिपुरारी, होईल ईश्वर त्रिपुरारी, भस्मांगी होय जटाधारी, भस्मांगी होय जटाधारी, तुझी भक्ती निर्धारी, म्हणून आला ठाकोनिया। ब्राह्मणाच्या मनाची खात्री झाली, त्याचे डोळे भरून आले, तो अतिशय आनंदाने करोपुरला आला। त्यानं श्री गुरुपादुकांची पूजा केली, महोत्सव केला आणि भरपूर अन्नदानही केलं। प्रभूंनी अवतार संपवल्यानंतर सुद्धा अशा प्रकारच्या असंख्य भक्तांना प्रभूंनी अभयदान दिलेलं आहे, त्यांचं कार्य केलेलं आहे। सिद्ध नामधारकाला म्हणाले, पुढे अवतार असे होणे, पुढे अवतार असे होणे, गुप्त असती याची गुणे, अनंत रूप नारायण, परिपूर्ण वसे सर्वाठाई। ऐसी श्रीपाद श्री वल्लभ मूर्ती, ऐसी श्रीपाद श्री वल्लभ मूर्ती, लौकिकी प्रगटली ख्याती, लौकिकी प्रगटली ख्याती, झाला अवतार पुढती, झाला अवतार पुढती, नृसिंह सरस्वती विख्यात। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, आरती दत्तात्रय प्रभुची करू श्रीपाद वल्लभाची,
आरती दत्तात्रय प्रभुची।
कलियुगी अवतार प्रभुता पतितो धारज करण्याचा अनादि सिद्ध से गुरुचा नियम हा अबाधित साचा अत्रिजा बहुनि सुकर्माते अत्रिजा बहुनि सुकर्माते धरुनि अवतार आश्रमी सद्गुरु स्वामी ऐक्य होमुनि हरिहर ब्रह्मी सहित स्वरूपाजी छवि किति वर्णुमि रूपाजी आरति दत्तात्रय प्रभुजी गाणग ग्रामी गुरु राजा राहिला स्वभक्त जनकाला प्रतिदिन भीमा आमर जा संगमी करिति भक्त पूजा त्रिविक्रम भारती अति गुरुसा त्रिविक्रम भारती अति गुरुसा करित जो द्वेष प्रतिदिन गर्व धरुनि मनि निंदी बुध जनि देखुनि प्रभुनि गर्व हरुनि त्यासी निज शोभा स्वरूपाजी आरति दत्तात्रय प्रभुजी करु श्री पादवल्लभाजी
आरति दत्तात्रय प्रभुजी करु श्री पादवल्लभाजी
वणिज तो नवस करुनि गेला हो निज कृपे लाभ मसला जाऊनि दूर देशीय पुला विक्रय माल बहुत केला सद्गुरु कृपेला भसाला स्वामी कृपेला भसाला अमित तो हो मुनि निज मनि हर्ष मानुनि निगत ते थुनि तस्कर जमुनि मार्गी वधुनि त्यासी हरिति त्या संपद उदि ब्याची
आरती दत्तात्रय प्रभुजी करु श्री पादवल्लभाजी
सह ये गुरु भक्त मानसी परम तो विरक्त या परि हो मुनि संतप्त जाहला गुरु से नमन करित अघटित श्री गुरु सा महिमा अघटित स्वामी सा महिमा वनी क्या प्रगट हो मुनि त्रिशूल घेऊनि तस्कर वधुनी उठविति वणि जासी दावि निज लीला प्रीताजी
आरति दत्तात्रय प्रभुजी करु श्री पादवल्लभाजी आरति दत्तात्रय प्रभुजी करु श्री पादवल्लभाजी
ब्राह्मण शूद्र यवन तंतुका देवुनि दर्शन हे रजका या परि करुनि बहुत कौतुका श्री गुरु त्यजुनि जाति लोका गंगे माजि गुरु मूर्ति कृष्णे माजि गुरु मूर्ति जाति परि निज भक्तावरि अमित कृपा करि सत्य वैखरि कृष्ण सूनु हरिचि हृदय धरि बुध जन हो साचि
आरति दत्तात्रय प्रभुजी करु श्री पादवल्लभाजी आरति दत्तात्रय प्रभुजी करु श्री पादवल्लभाजी आरति दत्तात्रय प्रभुजी करु श्री पादवल्लभाजी करु श्री पादवल्लभाजी करु श्री पादवल्लभाजी
करु श्री
पादवल्लभाजी
दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा 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 అవధూత చింతన శ్రీ గురుదేవదత్త.
दिव्य स्मरणच्या ह्या दुसऱ्या ध्वनिफितीमध्ये ब्रह्मचारी श्रीपाद श्री वल्लभ यांचे दिव्य स्मरण करून देण्याची संकल्पना सद्गुरु चरण रज पाध्ये काकांची. भक्त परिवारातर्फे दरवर्षी देवदर्शन यात्रा आयोजित केली जाते. भक्तांना देवदर्शन करविताना तेथील स्थानाचे महात्म्यही सांगितले जाते. देवदर्शन यात्रेमुळे भक्तांना क्षेत्र महात्म्य कळते. भक्त परिवारामध्ये भक्ती मार्गाचा भाव दृढ व्हावा, भक्त परिवारासोबत सर्वांचेच कल्याण व्हावे, सर्वांना सन्मार्गाचा लाभ व्हावा अशा फळाची अपेक्षा मनाशी बाळगून दिव्य स्मरणाच्या तिसऱ्या ध्वनिफितीमध्ये आपण श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे दिव्य स्मरण करणार आहोत. या ध्वनिफितीचे संयोजक परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज, भक्त परिवार वसई. संकल्पना सद्गुरु चरण रज पाध्ये काका. कथा, गीते, संगीत, गायक, संकलन हरिभक्त परायण नारायणबुवा काणे. पार्श्वसंगीत कुमार सुपेकर. निवेदन अपेक्षा खामकर. संवादिनी जयंत फडके. तबला संदीप फाटक. तालवाद्य बिपिन जोशी. सहगायक सविता पाटील, मुग्धा फाटक, दीपाली पिंगळे, समता नवरे आणि निलेश राणे. ध्वनिमुद्रण सत्यजित चिखले. स्टुडिओ बझिन.